हरे कृष्ण। सहितं भक्ति योगेन तपोयुक्तेन पार्थिवः स्वधर्मेन हरि प्रीणम् सर्वान् कामान् शनौ जहौ। तर सर्व भक्तांचं मी आजच्या या श्रीमद भागवत वर्गामध्ये सहर्ष स्वागत करतो। गेले कित्येक दिवस आपण हा अध्याय किंवा ही शृंखला पाहतोय आणि या शृंखलेमध्ये आपल्याला वेगवेगळी चरित्र ही पाहायला मिळतात। जसं या ठिकाणी नाभाग यांचे जे काही पुत्र आहेत अमरीश यांचं हे चरित्र आपण पाहत आहोत। तर ज्यावेळेला आपण हे चरित्र पाहू त्यावेळेला आपल्याला अनेक प्रश्न उद्भवतात, विशेष करून की यांना हे कसं काय प्राप्त झालं। तर याचं उत्तर एकच आहे, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी। तुकाराम महाराज म्हणतात की जर शुद्ध बीज असेल तर त्याचे लागणारे जे काही फळ आहेत त्या वृक्षाला हे निश्चितपणे काय असतील, रसाळ आणि गोमटेच असतील। त्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की नाभाग यांचं जर का आपण चरित्र पाहिलं मागच्या अध्यायामध्ये तर अतिशय सुटसुटीत असं चरित्र आहे आणि केवळ त्यांच्याच कृपेनं यामध्ये यांना देखील तसा लाभ प्राप्त झाला किंवा तशी सुकृती काय झाली प्राप्त झाली। आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं ते आपले गुण काय करतात प्रदर्शित करतात। म्हणून आपण पाहिलं की ज्यावेळेला या गुणांची वाखाणणी होते त्यावेळेला सुखदेव गोस्वामी देखील त्यांची ही महानता सांगताना कचरत नाहीत, लगेच सांगतात की ते साधारण व्यक्ती नव्हते राजर्षी होते। इतकंच नव्हे धीमत ते अतिशय धैर्यवान होते विद्वान होते आणि केवळ एवढेच गुण नव्हते तर ते काय होते बरं, सप्तदीपवती महान। अर तो व्यक्ती साधारण नव्हता तर सात द्वीपांचा मालक होता, सर्व द्वीप त्याच्या हाताखाली सेवेमध्ये संलग्न होते। आणि अशा परिस्थितीमध्ये हे काय करतायत, सम्राट पद संभाळत होते। आणि कुणाल म्हणेल की ठीक आहे हे झालं त्यांचं कारण त्यांनी कमवलेलं आहे किंवा त्यांच्या वडिलोपार्जित आहे, पण त्यांचा गुण काय, म्हणून त्यांचं आचरण लगेच पुढच्या तीन श्लोकामध्ये सांगतात की ज्या श्लोकामध्ये आपण अतिशय सुंदर पाहिलं की सवय मन कृष्ण पदा अरविंद, ते प्रत्येक कार्य हे केवळ आणि केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचे। त्यांनी मन पूर्णपणे भगवंतांच्या चरणाला लावलेलं आहे, वाचा गुणगान करण्यामध्ये लावलेले भगवंतांची, हाताद्वारे पायाद्वारे ते भगवंतांची मंदिर मार्जन मंदिरामध्ये जाणं याच्यासाठी कार्य, कानाचा उपयोग ते श्रवणासाठी करतात, नेत्राने भगवंतांचं धाम पाहणं किंवा भगवंतांच्या अर्चा वगैरेचं दर्शन घेतं याच्यासाठी करतात, नाकाद्वारे भगवंतांना अर्पण केलेले तुलसीचा ते सुगंध धारण करतात, जीवेनं भगवत प्रसाद खातायत आणि मस्तकाचा वापर ते काय करतात भगवंतांना प्रणाम करण्यासाठी करतात। आणि अशा रीतीनं ते काय होते बरं, सर्व आत्मभावम विध्यतम, अशा पद्धतीनं सर्व गोष्टींनी युक्त जे पण काही कर्म आहे हे सर्व कर्म ते काय करतात विध्यतम केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतात। आणि म्हणून आपण पाहिलं की त्यांनी दान आणि यज्ञ मोठ्या प्रमाणात केले, विशेष करून अश्वमेध यज्ञ केला होता, आणि त्यामुळे त्यांची ख्याती देखील काय झाली, अजरामर झाली. आता जसा राजा असतो तसा काय असते, प्रजा असते, आणि म्हणून आपण पाहतो की प्रजाला देखील काय होतं, तीच संगती प्राप्त होते किंवा तीच सुकृती काय होते, प्राप्त होते. आणि म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी जो काय राजा आहे तथा प्रजा, प्रजा देखील आता त्याच पद्धतीनं कार्य करतोय, त्याला देखील इच्छा नाही आहे की आपल्याला स्वर्ग लोकामध्ये जायचं, तो केवळ एकच इच्छा करतोय की आम्हाला देखील काय करायचं आहे, आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग खुले करायचे आहेत. आणि म्हणून आत्मसाक्षात्कार या मार्गावर आता काय झालेले आहेत, सर्वजण लागलेले आहेत, त्यांच्या संपूर्ण जे काही प्रजा आहे ही देखील. आणि निश्चित आहे की ज्यावेळेला तो आत्मसाक्षात्कार त्या एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतो तर त्याच्या जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्य हे निश्चित येतं. कारण तो काय करतोय बरं, दोन गोष्टी यामध्ये करतोय, एक आहे श्रवण आणि दुसरी आहे सेवा. आणि म्हणून आपण पाहतो की भागवतामध्ये अतिशय सुंदर ही शृंखला दिलेली आहे की ज्या शृंखलेद्वारे ये वर्णन करून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने एखादा गृहस्थ काय करू शकतो, त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो की अतिशय सुंदर पहिल्या स्कंदामधला हा प्रसंग आहे की ज्यामध्ये या ठिकाणी वर्णाश्रम पद्धतीचं सार सांगण्यात आलेलं आहे. अत पुंभी द्विजश्रेष्ठ वर्ण आश्रम विभागशः स्वनिष्ठत तस्य धर्मस्य संसिद्धी हरितोषणात. ह्याचा उद्देश एकच असला पाहिजे की ते म्हणजे हरीचे तोषण, हरीची भक्ती करणं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती तिथला किंवा प्रत्येक जन अर्थात प्रजा ही सर्व काय करते, हरितोषणात हरीच्या भक्तीसाठी काय केलेले, लागलेले. आता ही कशी करायची याचं वर्णन लगेच या भागवताच्या दुसऱ्या या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे की निश्चितपणे भगवंत हे कोण आहेत, सात्वतांपती आहेत. आणि म्हणून त्यासाठी आपण काय करावं, श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येयं पूजत नित्यदा. त्यासाठी आपल्याला चार गोष्टी कराव्या लागतील, नित्यदा कायमस्वरूपी. कुठल्या बरं, श्रोतव्य श्रवण करायला पाहिजे, कीर्तन करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्यांचं पूजिता पूजस्य पूजन देखील करायला पाहिजे. आणि मग असं ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला काय होतील बरं, आपण जे काही कर्मरूपी बंधन आहेत यातून आपण काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. आणि त्यानंतर आपली हळूहळू काय होते, या सुकृतीच्या द्वारे आपली प्रगती होते, कारण त्याला श्रद्धा प्राप्त झालेली आहे आणि या श्रद्धेच्या जोरावर तो भक्तिमय सेवेमध्ये अर्थात भक्ती पूर्ण कार्यामध्ये काय होतो, संलग्न होतो. आणि ज्यावेळेला तो संलग्न होतो त्यावेळेला आदो श्रद्धा तथा साधुसंग ह्या ज्या क्रिया आहेत या क्रियेमधून त्यांना काय होते, प्रेम भक्ती प्राप्त होते. ह्याचे पुढचे जे काही श्लोक आहेत, 5-6 श्लोक हे ह्याच्यावर वर्णन करतात की कशा पद्धतीनं हे सर्व आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. आता या ठिकाणी प्रभुपाद अतिशय सुंदर रीतीनं सांगतायत की निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहतो की तो व्यक्ती ज्यावेळेला हे कार्य करतो त्याच्यामध्ये काय आहेत, तपस्येत. जसं या ठिकाणी काही तपस्येचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की प्रभुपाद भगवत सेवा करताना अनेक वेळेला तपश्चर्या कराव्या लागतात. उदाहरणार्थ मंदिरातील अर्चा विग्रहांची सेवा करतेवेळी अनेक कष्ट कार्य करावे लागतात. श्री विग्रहाराधन इत्यनानाम शृंगार तन मंदिर मार्जनादो. अर्चा विग्रहाला सजवणे, मंदिरात मार्जन करणे, गंगा यमुनेचे पाणी आणणे, दैनंदिन क्रिया करणे, अनेकदा आरती करणे असं आहे त्याचं. विग्रहाकरिता उत्तम व्यंजने सिद्ध करणे, भगवंतांसाठी वस्त्रे निर्माण करणे अशी अनेक कार्य करावी लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी अजून पुढे देखील दिलतात की प्रचार कार्यातही अनेक कष्ट सोसावे लागतात. आध्यात्मिक वाङ्मय निर्माण करणे, नास्तिकांना उपदेश करणे, घरोघरी जाऊन ग्रंथ वितरण करणे, अशी अनेक कष्टमय या ठिकाणी काय सांगितलेले आहेत, उदाहरणं या ठिकाणी प्रभुपाद देत आहेत. म्हणजे तपयुक्तेनं, या ठिकाणी हा जो काही श्लोक आहे या श्लोकावर प्रभुपाद सांगतात की या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यावेळेला भगवंतांची सेवा करतो त्या निश्चितमध्ये काय आहेत, कष्टप्राय आहेत. निश्चित आहे कष्ट आहे, परंतु हे जर का करू, म्हणून या ठिकाणी पुढचा जो शब्द वापरलेला आहे नंतर हरिम प्रीणम, की हे सर्व कार्य आपण कशासाठी करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी. हरिप्रीणम, केवळ त्यांनाच आपण संतुष्ट करण्यासाठी हे काय करतोय, आपण कार्य करतोय. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेला अशी सुकृती एखाद्या जीवावर येते किंवा अशी सुकृती प्राप्त होते त्यावेळेला तो काय करतो, स्वधर्म आचरण करतो. म्हणजे जे काय धर्माचं कर्तव्य आहे या कर्तव्याचं आचरण करतो. ज्या आचरणाने त्याला काय होते, शुद्धी प्राप्त होते. आणि ज्यावेळेला तो शुद्ध होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होते, या ठिकाणी सांगितलेलं आहे, सर्वान कामान जनो शनो जहौ. तो काय करतोय बरं, सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या कामना, ज्या भौतिक इच्छा आहेत या इच्छा हळूहळू काय करतोय, जहौ त्यागतो, त्याला त्यागणं सहज सुलभ होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अमरीश महाराज हे देखील काय करतात, अशा भौतिक आसक्तीचा त्याग करू शकतील. पुढे आता तो श्लोक येईल की त्यांनी कशा पद्धतीने हे सर्व त्यागलं, आपल्या घरातल्या सगळ्यांना वगैरे कशा पद्धतीनं, म्हणजे केवळ भगवंतांच्या प्रत्यर्थ कार्य करणारा हा व्यक्ती काय बनतो, असा बनतो. आणि म्हणून या ठिकाणी सुकृत ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण पाहतो की हे सुकृतीद्वारे काय होतं, प्राप्त होतं. म्हणून अतिशय सुंदर कथा आहे, ही झालेली कथा आहे आपल्या इस्कॉनमध्ये, परदेशातली ही कथा आहे, हिच्यामध्ये एक व्यक्ती असतो, हा व्यक्ती ट्रेनमधून जात असतो. बाहेरच्या देशातली कथा आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही ती कुठल्या देशामध्ये घडलेली, परंतु त्यामध्ये हा जो काही व्यक्ती आहे हा ट्रेनमधून जात असतो. आणि ट्रेनमध्ये माहिती आहे की आपल्याला ट्रेनमध्ये बसण्यासाठी खाली जागा असते आणि वरती तुमचं लगेज ठेवू शकता, तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. आणि एक व्यक्ती त्याच्या शेजारचा उठतो आणि तो काय करतो, आपलं लगेज काढू लागतो. आणि लगेज काढते वेळी त्या लगेजचा काही कणखर भाग किंवा त्याच्यामध्ये अशी काहीतरी वस्तू असते की ती वस्तू काय पडते, या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये पडते. आणि जशी डोक्यामध्ये पडते तसं याची बुद्धी जी आहे ही काय करत नाही, काम करत नाही. त्याला आठवतच नाही की मी कोण आहे, हु आय एम, मी कोण हू, त्याला नाव आठवत नाही, काही काही नाही. आणि तो प्रत्येकाला विचारतो की मी कोण आहे, मी कुठून आलो, पण त्याला कुणी सांगू शकत नाही, कारण सगळे जण काय आहेत, अनोळखी आहेत. आणि शेवटी एका प्लॅटफॉर्मवरती गाडी थांबते, त्या ठिकाणी तो देखील उतरतो. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना विचारतोय, त्या टी सीला विचारतोय, परंतु कुणीच उत्तर देत नाही. आणि तेवढ्यात ते त्या ठिकाणी एक इस्कॉनचा भक्त येतो, भगवद्गीता वितरण करत असतो, आणि त्या व्यक्तीला हा विचारतो, हु आय एम, मी कोण आहे. आता इस्कॉनची फिलॉसॉफी खूप फेमस आहे, त्यामुळं तो म्हणतो की अरे तू शरीर नसून आत्मा आहेस. आणि या ग्रंथामध्ये याचं संपूर्ण डिटेल्स दिलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की मग मला काय माहीत नाही मी कुठून आलो काय आलो. ठीक आहे म्हटलं, चला आमच्याकडं भरती चालू आहे मंदिरामध्ये, बरोबर आहे की नाही. मग मंदिरामध्ये घेऊन आणत होतं, त्याला शेविंग केलं जातं. आणि ह्याला आता पूर्ण नील आहे हा व्यक्ती, आणि भगवद्गीता वाचनासाठी दिली जाते, त्याला ती रुचकर होते, त्याला आवडते देखील. तो सेवेमध्ये मग्न होता. असे कित्येक महिने निघून जातात हातामध्ये जपमाळा. आता तो केवळ भक्तिमय कृत्य करायला काय लागलेलं आहे, लागलेलं आहे. आणि एकदा दैवयोगानं म्हणा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या पुन्हा एकदा काय होतं, तशाच पद्धतीची एक घटना घडते आणि पुन्हा त्याला कळतं की अरे मी कोण होतो. आणि परत तो आरशामध्ये पाहतोय, अरे काय मी मुंडन केलेलं आहे, हातमध्ये जपमाळा आहे. पण ज्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे माझं हे जे काही जीवन आत्ता मी व्यतीत करतोय हे खूप सुंदर आहे मागच्या वेळेला, मागच्या जे काय कार्य करतो त्याच्यापेक्षा. आणि तेव्हापासून तो ठरवतो की ठीक आहे, मी मागचा कोण आहे हे शोधण्यापेक्षा आता मी काय आहे याच्या मी लागणं मागं खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून तो मागचं सगळं विसरून जातो, मी कोण होतो काय होतो, आणि पुन्हा तो काय करतो या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. आणि त्यांचं नाव बनतं तुलसीदास. हे परमपूज्य जयपताका महाराज आहेत, यांचे शिष्य आहेत. आज देखील ते फॉरेनमध्ये प्रचार करतात. ती आपली घटना म्हणजे एखाद्या व्यक्तीला कशी सुकृती प्राप्त होऊ शकते हे आपण पाहू शकतो. आणि म्हणून अशी जी सुकृती आहे ही सुकृती प्राप्त करण्याची संधी ही आज झाली होती. कुणाला? रघुनाथदास गोस्वामींना. आणि म्हणून त्यांच्याविषयी आज पाहू, कारण आज विशेष दिवस आहे. आज आहे पाणीहट्टी दहीचिडा फेस्टिवल. हा महोत्सव आहे की पाणीहट्टी या गावी दहीचिडाचा महोत्सव झाला. तसं पाहायला गेलं तर हे जवळजवळ 150 श्लोकांच्यामध्ये हे संपूर्ण घटना सांगितलेली आहे. पण अतिशय मधुर आहे, कारण मी ज्यावेळेला ती वाचली मला इतकी भावली ती की आपण देखील त्याचा आस्वादन करूया. कारण खरं असतं पाहता रघुनाथदास गोस्वामी यांचं जर का चरित्र आपण पाहिलं की आपण केवळ तीच कथा घेणार आहे की ज्याच्यामध्ये नित्यानंद प्रभूंच्याद्वारे त्यांना कशी कृपा प्राप्त होते. कारण आपण पाहतो की रघुनाथदास गोस्वामींना पूर्वी चैतन्य महाप्रभू एकदा भेटले होते आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की तू काय करू नकोस, मरकट वैराग्य धारण करू नकोस. आणि हे जे मरकट वैराग्य आहे हे तुझ्या काही कामाला येणार नाही. आणि तेव्हापासून ते ज्यावेळेला ग्रस्त जीवनामध्ये असतात त्यावेळेला पूर्णपणे भगवंतांच्या सान्निध्यामध्ये राहण्याचं काय करतात, ते प्रयत्न करतात. आणि म्हणून आपण पाहतो की एक दिवशी कारण ते नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये राहायचे आणि हे आई वडिलांना निश्चित आहे की थोडंसं धोकादायक वाटायचं, कारण हा प्रत्येक वेळेला काय करतोय, चैतन्य महाप्रभूंच्या भेटीसाठी जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं एकदा रघुनाथ दास यांची जी आई आहे ती वडिलांना म्हणते की अरे आपला मुलगा जो आहे हा काय झालेला आहे, बातूल झालेला आहे आणि तो नेहमी काय करतोय बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो आणि कृपा करून तुम्ही काय करा, निर्वाण याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. आणि त्यावेळेला त्यांचे जे वडील आहेत ते वडील म्हणतात अहो इंद्र सम ऐश्वर स्त्री अप्सरा सम ये सब बंधा येते नरकिया या न मन. अहो त्याच्या मनाला इंद्रासम ऐश्वर आहे आपल्याकडे, स्त्री जी आहे ही अप्सरा समान आहे, हे जर का बांधू शकत नाही तर भौतिक कुठल्या गोष्टीनं किंवा कुठल्या दोरखंडानं मी त्याला बांधू शकतो. आणि आपण पाहतो की केवळ हे एकच करतात, तिथून पुढे त्याच्या पाहाऱ्यासाठी अनेक लोकांची काय केली जाते, नियुक्ती केली जाते. आणि मग हळूहळू आपण पाहतो की त्यांचा जो काही चैतन्य महाप्रभूंच्या विषयी जे काही भाव असतो हा अतिशय उत्कंठ होतो. आणि एक दिवशी ते विचार करतात की आपण काय करूया, ठीक आहे चैतन्य महाप्रभूंना आपण भेटू शकत नाही तर आपण काय करू, नित्यानंद प्रभूंच्याकडे जाऊ आणि त्यांची भेट घेऊ. आणि मग त्यांनी हा विचार आपल्या वडिलांच्याकडे प्रदर्शित करतात, वडील देखील त्यांना होकार देतात. आणि मग ते काय करतात, एक दिवशी त्यांना समजतं की पाणीहाटी या गावामध्ये नित्यानंद महाप्रभू काय झालेले आहेत, आलेले आहेत. पाणीहाटे ग्रामे पाहिला प्रभुर दर्शन कीर्तनी या सेवक संगे यार बहुजन। या ठिकाणी आता हे जे काही रघुनाथ दास आहेत हे आता पाणीहाटी या ग्रामामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी ते आता नित्यानंद प्रभूंना भेटण्याची किंवा नित्यानंद प्रभूंचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी ते पाहतायत की केवळ नित्यानंद प्रभू नाही आहेत तर त्याबरोबर कीर्तन गाणारे आहेत, कीर्तनकार आहेत, काही त्यांचे सेवक, अशा मोठा समुदाय त्या ठिकाणी आलेला आहे। म्हणून आज जरी तुम्ही आजच्या दिवशी पाणीहाटी या गावी गेला तर आज देखील इथून पुढे कित्येक दिवस, जवळजवळ 20-25 दिवसाचा हा काय असतो महोत्सव असतो, एका दिवसाचा नाही, तिथं दररोज काय केलं जातं, दहीचिडा हा फेस्टिवल महोत्सव हा साजरा केला जातो। प्रत्येक जण येतो त्या ठिकाणी, काय करतो, दहीचिडा बनवतो आणि वितरित करतो। आणि म्हणून या ठिकाणी ते पाहतात की एका वृक्षाखाली आता या ठिकाणी कोण बसलेला आहे, नित्यानंद महाप्रभू। गंगे तेरे वृक्ष मुले पिंडार उपरे विला विसियासचे एन कोटी सूर्योदय करे। या ठिकाणी अतिशय सुंदर ही कथा आता प्रारंभ करतात। ते म्हणतात गंगेच्या किनारी एका वृक्षाच्या खाली काय झालेले आहेत, नित्यानंद प्रभू आता विराजमान झालेले आहेत आणि असं वाटतंय की जणू काही अनेक अनेक कोटी सूर्य त्या ठिकाणी काय झालेले आहेत, उदित झालेले आहेत। आणि हे ज्यावेळेला पाहतात रघुनाथ दास गोस्वामी त्यावेळेला ते काय करतात, तल उपरे बहु भक्त हईचे व्यष्टित देखीर प्रभुर प्रभाव रघुनाथ विस्मित। त्या ठिकाणी आता हे जे काही रघुनाथ दास गोस्वामी आहेत यांना अतिशय विस्मित आश्चर्यचकित होऊन ते काय करतात आता पाहत आहेत। आणि मग हे ज्यावेळेला रघुनाथ दास गोस्वामी ठरवतात की मी आता काय करेन, दंडवत प्रणाम करेन। आणि मग त्यावेळेला दंडवत होईसई पडिला कत दुरे सेवक कहे रघुनाथ दंडवत करे। त्यावेळेला या ठिकाणी रघुनाथ दास जे आहेत हे भूमीवर पडून पूर्ण साष्टांग दंडवत प्रणाम करतात आणि त्यावेळेला नित्यानंद प्रभूंचे एक सेवक असतात, ते नित्यानंद प्रभूंना संकेत करतात की हे बघा रघुनाथ दास गोस्वामी तुम्हाला काय करतात, प्रणाम करतात। आणि हे ज्यावेळेला नित्यानंद प्रभू ऐकतात त्यावेळेला शून प्रभू कहे, त्यावेळेला हे जे काही नित्यानंद प्रभू आहेत ते म्हणतात चोर दिली, हा काय चोर आहे, चोरा दिले दशन दर्शन, या चोरांना आता काय दिलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे। आय आय इकडे ये तू आजी तोर कर्मू दंडन, इकडे ये, मी तुला आता काय करणार आहे, दंड देणार आहे। आणि असं म्हणून त्याला जवळ बोलवतात आणि त्याला म्हणतात की आता मी तुला मी काय करेन, दंड देईन। प्रभू बोलाय तो हे निकटे ना करे गमन, आकाशिया तार माथे प्रभू धरिला चरण। आणि असं म्हटल्यानंतर हा जो काही रघुनाथ दास गोस्वामी आहेत हे जवळ येणं ज्यावेळेला सांगतात यांना, तर त्यावेळेला ते हळूहळू काय करतात, त्यांच्या जवळ जातात। परंतु ते सहजासहजी काय करत नाहीत, इतकंही जवळ जात नाहीत। मग त्यावेळेला काय करतात, जे काही नित्यानंद महाप्रभू आहेत हे त्यांना बळेच पकडतात आणि आपलं जे काही चरण कमल आहे हे त्यांच्या मस्तकावर ठेवतात। कौतुकी नित्यानंद सहजे दयामय रघुनाथे कहे किच्छू हई सदय। आणि आपण पाहतो की नित्यानंद प्रभू इतके उदारतेनं परम करुणेनं काय करतात, त्यांच्यावर दया करतात, विनोद करतात आणि दयापूर्वक त्यांना असं म्हणतात की निकटे ना असी तू का जवळ येत नाहीस बरं, चोरा भाग दोरे दोरे, हे चोरा तू काय करतोस, माझ्यापासून दूर दूर भागतोयस। आजी पांग याची दंडमू तुमारे, आता मी तुला काय करेन, तू जर का हा तू आता काय केलेला, आजी पाग माशी माझ्या जवळ आता तू काय झालेला आहेस, माझ्या हाताला आता तू सापडलेला आहेस आणि म्हणून मी आता काय करेन, दंडमू तुमारे, आता मी तुला दंड करणार आहे। आणि असं म्हणून ते म्हणतात की आता मी तुला कुठला दंड करणार आहे, त्याचं वर्णन करतात। दही चिडा भक्षण कराह मोर गणे शुनी आनंदित हैल रघुनाथ मने। आता या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने म्हणतात की दही जिडा भक्षण कराह मोरगणे, माझ्या गणांना तू काय कर बरं, दही चिडा भक्षण करव. आणि हे ज्या वेळेला रघुनाथदास गोस्वामी ऐकतात त्यावेळेला त्यांचं मन काय होतं बरं, प्रसन्न होतं, आनंदित होतं. आणि मग त्या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं हे रघुनाथदास गोस्वामी काय करतात बरं, सेज क्षणे, आता त्याच क्षणाला काय करतात, निज लोक पाठविला ग्रामे, ते त्याच क्षणाला काय करतात, सगळ्या ग्रामामध्ये आपले सेवक पाठवतात. आणि भक्ष द्रव्य लोक सब ग्राम होते, आणि तिथल्या ग्रामामध्ये जाऊन ते सर्व प्रकारची याला आवश्यक असणारी सामुग्री काय करतात, ते घेऊन येतात. काय काय आणतात बरं, चिडा दधी दुग्ध संदेश आरचिनी कला, आन द्रव्य आनाई 14 को धरिला. आता बघा या ठिकाणी काय काय आणलेलं आहे, पोहे, चिडा, दही, दूध, संदेश, साखर आणि कला, कला म्हणजे केळी, या सर्व प्रकारचे काय का आणले जातात, त्या ठिकाणी खाद्यपदार्थ आणले जातात. आणि ते आता सगळं आता एकत्र त्या ठिकाणी काय केलेलं, आता मांडून ठेवलेलं आहे. आता निश्चित आहे की ज्या वेळेला एखादा कुठला महोत्सव असतो तर त्या ठिकाणी काय होते, भरती होते, बरोबर आहे ना, सर्वजण त्या ठिकाणी येऊ लागतात. तर त्या ठिकाणी असंच होतं की काय होतं बरं, ब्राह्मण नाम नाही महोत्सव नाम शुनी ब्राह्मण सज्जन आसी ते लागीन लोक असंख्य गण. त्या ठिकाणी हे ज्या वेळेला महोत्सवाचं नाव एखादा व्यक्ती ऐकतो, विशेष करून ब्राह्मण भोजन प्रिया म्हटलं जातं, ब्राह्मणाला भोजन आवडतं, त्यामुळे या ठिकाणी ब्राह्मण जे सज्जन होते, विद्वान होते, पंडित होते, हे सगळे काय या लागतात, त्या ठिकाणी येऊ लागतात. आणि पुढं काय होतं, आर ग्राम्यगत ग्रामांतर हैल सामुग्री आणिल शतदोई चारी होलना तहा आणाईल. आता हे सगळं आता गावातून तिने आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर काय आणलेलं आहे बरं, 200-400 मटके देखील मोठे मोठे आणलेत, मुत्रिका, जे काही हे जे काय मातीची भांडी आहेत ही देखील तिने काय केलेली आहेत, आणलेली आहेत. आता या ठिकाणी ते काय करतात बरं, केवळ या मटक्यामध्ये आता हे ठेवलेलं आहे, परंतु हे आता साध्य कसं करणार, आणि त्यासाठी ते काय म्हणतात की बड बड मृत कुंडिका आणायल सा पाच साते एक विप्र प्रभू लाई चिडा भिगालय भिजाय ताते. त्यावेळेला एका व्यक्तीनं काय केलं बरं, तर एक ब्राह्मण जो होता, या ब्राह्मणाने मोठे मोठे जे काही भांडी आणली होती त्यातले विशेष करून 5-7 रांजण आणले होते मोठे, आणि त्यामध्ये पोहे भिजवायला त्यांनी ठेवले. आणि मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं बरं, असं पुढं पुढं वेगवेगळे पोहे, एक जण पोहे भिजवत आहे, एकमध्ये दह्यामध्ये पोहे भिजवायला लागलेले, एकमध्ये दुधामध्ये पोहे भिजवायला लागलेले, आणि काही जे पोहे आहेत हे आटवलेल्या दुधामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये चंपा केळी टाकलेली आहे, साखर टाकलेलं आहे, तूप, आणि विशेष करून वरून काय केलेलं आहे, कापूर घातलेलं आहे. आणि अशा रीतीनं ते धुतीपारी प्रभू यदी पिंडा ते विसाला सात कुंडे विप्र तार आगे ते धरिला. आणि अशा रीतीनं नित्यानंद प्रभू जे आहेत, ह्या नित्यानंद प्रभूंनी देखील नवीन वस्त्र प्रदान केलेली आहेत, आणि त्या आता त्या झाडाच्या आता चौथऱ्यावर ते काय झालेले आहेत, ते विराजमान झालेले आहेत. आणि ज्या वेळेला ते विराजमान होतात, बसतात, त्यावेळेला हा जो काही ब्राह्मण आहे त्यांनी हे सगळे मोठे रांजण आता काय करतात, त्यांच्या समोर आणून ठेवतात. चबुद्रा उपरे यत प्रभुर निजगणे बड बड लोक वसिला मंडली रचने. आता त्या ठिकाणी आपण पाहतो की या चबुत्र्यावर केवळ प्रभू अर्थात नित्यानंद प्रभूच बसलेले नाहीत, तर त्यांचे निकट पार्षद देखील काय झालेले आहेत, त्या ठिकाणी बसलेले आहेत. मग ते कोण होते बरं, तर त्याचं वर्णन पुढं करतात. रामदास सुंदरानंद दास गदाधर मुरारी कमलाकर सदाशिव पुरंदर। धनंजय जगदीश परमेश्वर दास महेश गौरीदास होड कृष्ण दास। हे सगळ्यांचे आता त्यांनी काय केलेले आहेत, नाव घेतलेले आहेत। कोण कोण आहे बरं त्यामध्ये? रामदास सुंदरानंद गदाधरदास मुरारी कमलाकर शिवानंद पुरंदर धनंजय जगदीश परमेश्वरदास महेश गौरीदास आणि कृष्णदास होडा कृष्णदास। हे सगळे त्यांच्या समवेत होते। आणि इतकंच नव्हे, त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होते, ते म्हणजे कोण होते? उदारनदत्त ठाकूर। उदारनदत्त ठाकूर हे देखील त्यांच्याबरोबर एका बाजूला बसले होते, कारण ते त्यांचे निजी पार्षद होते। आणि त्यामुळे एका बाजूला उदारनदत्त ठाकूर बसलेले आहेत आणि एका ठिकाणी नित्यानंद प्रभू बसलेले आहेत। आणि ह्या उंच चौथऱ्यावर आता हे सगळे संगीगण बसलेले आहेत। आणि पुढे इथं कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की अहो, हे तुम्हाला मी प्रमुख प्रमुख व्यक्तींचे नावं सांगतोय, याच्या व्यतिरिक्त अनेक असे लोक बसले होते की ज्यांची मी नावं आता या ठिकाणी घेऊ शकणार नाही। आणि एकीकडे पाहतो की ही महोत्सवाची बातमी सर्व पंचकृषीमध्ये कळते, तसं त्या ठिकाणी काय होतं, विद्वान पंडित पुरोहित हे सर्वजण त्या ठिकाणी काय करतात, येऊ लागतात। आणि ते पण या चौथऱ्याच्या आजूबाजूला काय होऊ लागतात, बसवू लागतात। आणि मग हा जो काय महोत्सव आहे, हा महोत्सव चालू होतो। प्रत्येकाला काय केलं जातं, दोन दोन ही जी काय मातीची मडकी आहेत ही दिली जातात। एकामध्ये दूध पोहे आहेत आणि एकामध्ये दही पोहे आहेत। आणि अशा रीतीनं प्रत्येक व्यक्ती या मडक्यातून दही आणि दुधाद्वारे भिजवलेली का जे पोहे आहेत, हे पोहे काय करू लागतो, घेऊन बसलेला आता। तर काही लोक आहेत ती चौथऱ्यावर बसलेले आहेत, काही त्या चौथऱ्याच्या सभोवताली बसलेले आहेत, आणि चौथऱ्याच्या खाली जे बसलेले आहेत त्याचे वर्णन या ठिकाणी करताना ते म्हणतात की याची मी गणती काय करू शकत नाही, तार ना हय गणनले, त्यांची मी गणती नाही करू शकत, ते किती जण असतील। आणि इतकंच नव्हे तर प्रत्येकाला हे दोन मडके दिलेले आहेत, पण काही लोकांना चौथऱ्यावर पण स्थान मिळालेलं नाही, बसायला जागा मिळाली नाही, काही लोकांना चौथऱ्याच्या खाली देखील बसायला जागा मिळाली नाही, म्हणून ते काय करतात, गंगेच्या किनारी काय झाले काही जण बसलेले आहेत। आणि त्या ठिकाणी देखील काय करतात, अशा पद्धतीने ती मडकी घेऊन, हातामध्ये केवळ आता मडकी आहेत आणि ते घेऊन काय आता झालेले आहेत, बसलेले आहेत। आणि काही लोक विचार करतात की अरे, या गंगेच्या किनाऱ्यावर पण मला जागा नाही, आणि म्हणून ते आता काय करतात की काही लोक गंगेच्या जलामध्ये जाऊन बसतात ती मडकी धारण करून। आता विचार करा, जर दोन्ही मडकी हातामध्ये धरलेली आहेत, आता त्याच्यामध्ये जर का हे दोन्ही पदार्थ दिले, दही चिडा आणि दूध चिडा, तर ते खाणार कसे? परंतु तरी देखील ते काय करतात, या महोत्सवाखातर त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत। आणि मग त्या ठिकाणी काय होतं बरं, केह उपरे केह तले, काही वर आहेत काही खाली आहेत, केह गंगा तेरे, काही जण गंगेच्या किनारी आहेत, बीस जन तीन ठाई परवेश करील। आणि अशा रीतीनं ते पाहतात की सगळीकडे आता हे बसलेले आहेत, त्यावेळेला वीस जण जे प्रमुख वाढपी आहेत ते काय करतात, आता ह्या सात रांजणातलं जे काय दही चीड आहे हे आता काय वितरण करण्यास चालू करतात। आणि त्या ठिकाणी राघव पंडित येतात आणि राघव पंडित पाहतात की अरे, या ठिकाणी मोठी फिस्ट चाललेली आहे। आणि ते नित्यानंद महाप्रभूंना म्हणतात की अहो, आम्ही तुमच्यासाठी काय केलेला होता, प्रसाद बनवलेला होता, आता तो कोण खाणार? आणि त्यावेळी नित्यानंद प्रभू म्हणतात की ठीक आहे, आत्ता हे जे आहे हे रघुनाथ दास यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे, हे जो प्रसाद आहे जो तू आत्ता बनवलेला आहे तो आम्ही काय करू, संध्याकाळी त्या ठिकाणी खाऊ। आणि असं म्हणून त्याला देखील काय केलं जातं, त्या ठिकाणी बसवलं जातं, त्याच्या हातामध्ये देखील दोन मडके दिली जातात आणि त्याला म्हणतात की आता तू पण देखील हा काय कर, या प्रसादाचं आस्वादन कर। आणि असं म्हणून राघव पंडित यांना देखील नित्यान प्रभू जवळ बसवतात. त्याच्या हातामध्ये देखील दोन भांडी दिली जातात, त्याच्यामध्ये देखील हे दोन प्रकारचे पोहे हे त्यांना काय दिले जाते, वाढले जातात. आणि अशा पद्धतीनं आता मात्र चैतन्य महाप्रभूंची आठवण नित्यानंद प्रभू काढत आहेत. आणि ते म्हणत आहेत, सकल करेन चिडा पूर्ण यबे होईल, ध्यान तबे प्रभू महाप्रभूर आणील. आणि त्यावेळेला मात्र हे जे काही नित्यानंद महाप्रभू आहेत हे काय करतायत, चैतन्य महाप्रभूंची आठवण काढतात. आणि पाहता पाहता काय होतं बरं, त्या ठिकाणी महाप्रभू आईला देख नित्यानंद उठिला. त्यावेळेला साक्षात चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी काय होतात, उपस्थित होतात. आणि जसं उपस्थित होतात तसं या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू काय करतात, आता त्यांना घेण्यासाठी आता आपल्या जागेवरून उठतायत आणि त्यांना काय करतायत, बोलावून आपल्या जवळ येऊन बसवतात. आणि ते आता दोघं जण तारे लाई सबार चिडा देखी ते लागी, आणि ह्या त्यावेळेला हे दोघं जण पण आता काय करतात, हे दही पोह्याचं किंवा दूध पोह्याचं आस्वादन करतात. आता हे कसं आस्वादन करतात याचं वर्णन या ठिकाणी करतात. सकल कुंडीर होणार चिडाय एक एक ग्रास, प्रभुर मोने देई करी परिहास. या ठिकाणी परिहास चालला, एक विनोद चाललेला आहे. कसा विनोद आहे बरं हा, सकल कुंडी म्हणजे प्रत्येक कुंडीमध्ये अर्थात त्या भांड्यामध्ये पदार्थ आहेत, आणि हे पदार्थ आता नित्यानंद प्रभू काय करतायत, चैतन्य महाप्रभूंना भरवतायत एक एक घास. आणि इकडं चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंना काय करतायत, तो घास भरवतायत. आणि अशा रीतीनं एकमेकांचा परिहास अर्थात हास्य विनोद या ठिकाणी काय केलेला आहे, चाललेला आहे. आणि हे सर्वजण त्या ठिकाणचे काय करतायत, पाहतायत. आणि असा हा मोठा सोहळा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि प्रत्येक जण आता या दही शिड्याचा आस्वाद घेण्यामध्ये रमलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जे काही नित्यानंद महाप्रभू आहेत त्यांच्यासमोर आता सात मटके ठेवले होते, त्यातले चार मटके ते काय करतात, बाजूला ठेवतात. आणि हे चार मटके आता झाल्यानंतर म्हणजे सर्व आस्वादन घेतल्यानंतर नित्यानंद प्रभू स्वतः काय करतात बरं, हे पोहे किंवा हा जो दही चिड्याचे मटके आहेत हे मटके रघुनाथदास गोस्वामींना देतात. आणि त्यावेळेला रघुनाथदास गोस्वामी सगळे मटके आपल्याकडे नाही ठेवत, तर ते काय करतात, एक मटका आपल्याकडे ठेवतात आणि बाकीचे तीन मटके ते काय करतात, पुन्हा काय करतात, सगळ्यांना वाटून टाकतात. आणि ज्या वेळेला हे वितरण चाललेलं आहे त्यावेळेला ते काय करतात बरोबर, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू म्हणतायत की आज्ञा दिया, ते आज्ञा देत आहेत काय बरं, हरी बली करह भोजन. अहो भोजन करताना काय म्हणा, हरी 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 हरी. आणि हरी हरी ध्वनी उठी भरील भुवन, जे संपूर्ण त्रिभुवन आहे हे सगळं त्रिभुवन काय म्हणतं, या हरी हरीच्या गजरामध्ये भरून जात. हरी हरी बली वैष्णव करे भोजन, पोलीन भोजन सबार होईल स्मरण. अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी म्हणतायत की सर्व वैष्णवगण काय करतात बरं, हरिहरीचं भजन करतायत. आणि या भगवत नामाचं उच्चारण करीत ते काय करतात, आता भोजन करतायत. ज्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतायत पुलीय भोजन, हे जे काय पुलीन भोजन आहे हे कोण करत होतं बरं, साक्षात चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्यांच्या समवेत आहेत. पण त्यांना असं वाटत होतं की आपल्या समवेत कृष्ण बलराम काय करतायत, भोजन करतायत. जणू काय आपण कुठं आहोत, वृंदावनामध्ये आहोत. आणि कृष्ण आणि बलराम यांच्या सवंगड्या समवेत ज्या पद्धतीनं हे भोजन केलं जायचं त्या पद्धतीनं हे भोजन करण्याची काय करतायत, या ठिकाणी अभिलाष किंवा ती जी काही स्मरण आहे हे स्मरण आता ह्या सगळ्यांचं चाललेलं आहे. आणि अशा रीतीनं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू अशी अतिशय उदार अंतःकरणानं आता रघुनाथ दास यांच्यावर काय करतात, ही जी काही सुकृती आहे किंवा कृपा आहे ही कृपाचा वर्षाव करतात. आणि त्यांना ही मटकी दिली जातात. आणि त्यानंतर खूप मोठी कथा आहे जवळजवळ 150 श्लोक आहेत ह्याच्यासाठी. तर या ठिकाणी असं सांगितलं जातं की ही वार्ता ज्या वेळेला इतर ग्रामस्थांना कळते तर सर्व ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात की आम्हाला देखील काय करायचं आहे, या ठिकाणी प्रसाद स्पॉन्सर करायचं. मग त्या ठिकाणी रघुनाथ दास जे आहेत हे काय करतात, त्यांच्याकडे असणारं साहित्य घेतात, त्यांना पैसे देतात आणि त्याचबरोबर संपूर्ण हे साहित्याचं पुन्हा काय बनवलं जातं, दही चिडा बनवला जातो आणि पुन्हा त्यांनाच खायला दिला जातो. आणि असं हे संपूर्ण वितरण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, चाललेलं आहे. आणि मग त्यानंतर मग नित्यानंद प्रभू आचमन करतात आणि तिथून पुढे ते विशेष करून असं म्हणतात की रघुनाथ दास यांना जे काय महाप्रसाद आहे हा दिला जातो आणि हा महाप्रसाद घेऊन आता अतिशय सुंदर नित्यानंद प्रभू आता पुन्हा राघव पंडितांच्या घरी जातात आणि राघव पंडितांच्याकडे देखील फिस्ट असते. या फिस्टचं आस्वादन नित्यानंद प्रभू आणि त्यांचे पार्षद करतात आणि त्या ठिकाणी देखील काय होतं, चैतन्य महाप्रभूंना काय केलं जातं, बोलवलं जातं आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेनं सर्वजण त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंना देखील पाहतात, नित्यानंद महाप्रभूंना देखील पाहतात. आणि त्यावेळेला मात्र नंतर या ठिकाणी असं म्हणलं जातं की त्यावेळेला खऱ्या अर्थानं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू अतिशय प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न होऊन माता रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत ह्यांना काय केलं जातं, आशीर्वाद प्रदान केला जातो. आणि रघुनाथ दास गोस्वामींची इच्छा असते की यांना काहीतरी भेटवस्तू म्हणून द्यायची आणि म्हणून ते 100 सुवर्णमुद्रा आणि 2 तोळे सोनं हे काय करतात, दानामध्ये देऊन टाकतात. आणि पहिल्यांदा ते नित्यानंद प्रभूंची आज्ञा घेतात की मी असं करायची इच्छा आहे, तर राघव पंडितांच्याद्वारे ते काय केलं जातं, रघुनाथची ही जी काही इच्छा आहे ही प्रगट केली जाते. त्यावेळेला नित्यानंद प्रभू म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काय करा, ज्याची ज्याची पात्रता बघून कुणाला 10 कुणाला 5 कुणाला 2 अशा रीतीने काय करा, ह्या मुद्रिका वितरित करा. आणि अशा रीतीने ह्या ज्या काही सोन्याच्या सुवर्ण मुद्रा आहेत ह्या काय केल्या जातात, वितरित केल्या जातात. आणि अशा रीतीने 100 सुवर्णमुद्रा त्या ठिकाणी दिलं जातं आणि 2 तोळे काय केलं जातं, सोनं हे त्या ठिकाणी दिलं जातं. आणि मग त्या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं तो श्लोक आहे की निश्चितपणे हा ज्या वेळेला या ठिकाणी म्हटलं की आपण सुकृती, या सुकृतीचं अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि त्यामध्ये अतिशय सुंदर आशीर्वाद या ठिकाणी हा आशीर्वाद आपण पाहू. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात कृपा करी कैला चिडा दूध भोजन कृत्य नृत्य देखील रात्री केला प्रसाद भक्षण. आता या ठिकाणी ते रात्रीचं देखील वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीनं सर्व भक्तांच्या समवेत तिने दूध पोह्यासमेत नंतर शेवटी काय करतात, राघव पंडितांच्या घरी हे प्रसाद भक्षण करतात. आणि त्या ठिकाणी आता हे नित्यानंद महाप्रभू सांगतायत की तोमा उधारेते गौर आईला आपणे, तुझ्या उद्धारासाठी काय झालं, या ठिकाणी गौरांग महाप्रभू आलेले होते. छुटीला तोमारा येत विघ्नेती बंधने. आता निश्चितपणे तुझी काय होणार आहेत, जी बंधन आहेत ही आता नष्ट होणार आहेत. स्वरूपेर स्थाने तोमा करीबे समर्पणे. आता ते काय करतील वर, तुला स्वरूपेर स्थाने म्हणजे स्वरूप स्वरूप दामोदर आहेत यांच्याकडे तुला काय करतील, ते पाठवतील, समर्पण करतील. अंतरंगे भृते भाली रखीबे चरण. आणि निश्चितपणे तुला ते ये काय कृपा करतील बर, तुझ्या तुला हे चैतन्य महाप्रभू काय करतील, त्यांच्या चरणाशी आश्रय देतील. निश्चित हाई याहल आपना भवन. आता तू निश्चिंत होऊन काय कर, घरी जा. आचार्य विघ्ने निर्विघ्ने पाबे चैतन्य चरण. आणि निश्चितपणे तुला काय होणार आहे, चैतन्य महाप्रभूंचं चरण हे प्राप्त होणार आहे किंवा चैतन्य महाप्रभूंचा आश्रय हा तू काय करशील, प्राप्त होईल. आणि अशा रीतीनं या ठिकाणी आपण पाहतो की कशा रीतीनं रघुनाथ दास गोस्वामी यांना काय मिळतं, चैतन्य महाप्रभूंचे चरण ही जी काही सुकृती आहे ही सुकृती प्राप्त होते आणि त्याद्वारे त्यांना काय होतं. शेवटी आपण पाहतो की काही दिवसानंतर ते जवळजवळ एक वर्षानंतर ही घटना होते त्याच्यानंतर एक वर्षानंतर रघुनाथदास गोस्वामी घरातून पळून जातात आणि जवळजवळ त्यानंतर जे ज्यावेळेला ते जगन्नाथपुरीमध्ये येतात त्या ठिकाणी आपण पाहतो की 11 सेवक त्या ठिकाणी पाठवले जातात परंतु त्याचा ते स्वीकार करत नाहीत. त्या पैशाचा देखील वापर काय करतात भगवत सेवेमध्ये करतात आणि त्यानंतर मग चैतन्य महाप्रभू सांगतात की तू आता काय कर स्वरूप दामोदर यांच्याकडे तू जा आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून शिक्षा प्राप्त कर आणि मग म्हणून ते वृंदावनला जातात आणि त्या ठिकाणी ते काय करतात त्यांच्याकडे जाऊन एकांतमध्ये किंवा त्यांच्या समवेद ते काय करतात संपूर्ण या प्रचाराचं कार्य हाती घेतात. अशा रीतीने हे जे काही रघुनाथदास गोस्वामी आहेत ह्यांना एक प्रकारे या ठिकाणी काय केलेलं आहे नित्यानंद महाप्रभूंची कृपा प्राप्त झालेली आहे पण त्यासाठी देखील त्यांना काय करावं लागलं तपस्या अर्जित करावी लागली तपस्या घ्यावी लागली आणि म्हणून हेच एक सार आहे की जोपर्यंत आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करायची असेल तोपर्यंत तपस्या ही कायम राहणार तपस्येविना फळ मिळणार नाही. हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. दही चिड़ा फेस्टिवल की जय हो. सातवतांपति सातवतांपति.